चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझे डेली शुगर मार्केट अपडेट। मंगळवार 14 जानेवारी 2020। डोमेस्टिक मार्केट मकर संक्रांती मार्गावर असल्यानं देशभरात चांगली मागणी दिसून आली। नवीन साखर हंगाम उत्पादनातील घट दिसून आला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3290 रुपये ते 3320 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3305 रुपये ते 3450 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3270 रुपये होता, तर M30चा व्यापार 3340 रुपये ते 3360 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3375 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट बाजारात चांगली मागणी दिसून आली। जयगड बंदरासाठी मालवाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,300 रुपये ते 21,400 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22,000 रुपये ते 22,100 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 22,300 रुपये ते 22,400 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,900 रुपये ते 22,000 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमसा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $359 ते $362 पर्यंत आहेत आणि इक्युमसा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $364 ते $366 पर्यंत आहेत। भारतीय कच्च्या साखरेसाठी FOBचं इंडिकेशन $352 ते $354 आहे। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $395.80 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.36 होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.85 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.15 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 4,143 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $58.47 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 92.94 अंकांनी खाली येऊन 41,952.63 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 32.75 अंकांनी खाली येऊन 12,362.30 अंकांवर बंद झाला।